हरि ओम नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूतिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो रुन्धुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः श्रीक्ष्णे च वेदायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट 1991 अध्यात्म मंगल धाम संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील तो मी वैकुंठी नसे वेरू एक भानू मिबिन दिसे वरी योगियाचे ही मानसे उमरडो निदाय या ओवीवरील सद्भक्त भारती सरदेसाई यांच्या निरूपणानंतर सद्भक्त सुलोचना भट अभंग म्हणतायत। आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश आहे। त्यानंतर स्वामीजी बोलतायत प्रारब्धाच्या भोगाचे हरि कृपा झाली तर काहीच वाटत नाही। एकदा आपण सच्चिदानंद रूपात राहायला लागलो की भोग भोगायचे काही वाटतच नाही। प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकाच्या दिवशीच वनवास देहाच्या पातळीवर भोग हा भोगायलाच लागला त्यांना देखील परंतु आत्म्याच्या पातळीवर भोग स्पर्शच करू शकत नाही। सुखदुःखाचे पलीकडे जो सच्चिदानंद रूपात उडी मारील त्याला भोगाचे काही वाटणार नाही। गोंदावलेकर महाराजांचा दमा त्यांच्या नामस्मरणाच्या आड आला नाही। रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर परंतु आईच्या कृपेने तो भोगण्याचा त्रास वाटला नाही। तशी हरी कृपा नामस्मरणादी साधनेने संपादन कराव। मी नित्य आनंद स्वरूप आहे या बोधात राहता आले पाहिजे। ती हरी कृपा मिळविण्यासाठीच आपण येथे जमतो। सर्वांना भोग असतातच त्या भोगावर मुख्य मलमपट्टी आहे हरिस्मरण। स्वामी स्वरूपानंद 30 वर्षे अंथरुणात पडून असतानाही आनंदात होते। अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम, देखिले ब्रह्म मूर्तिमंत असे म्हणत होते। त्या स्वरूपानंद स्वामींच्या कृपेने आपणही हरी कृपा प्राप्त करून घेऊन भोग संपून टाकूया। पुढील केंद्र गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 1991 अध्यात्म मंगल धाम संध्याकाळचे केंद्र। आज स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी। त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त साधकांनी केलेल्या गुणगौरवानंतर स्वामीजी बोलतायत। संतांचे निर्याण दिन आणि अवतार हे त्यांच्या इच्छेनेच होतात। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी ते सात भावे वर्ताया। तसे स्वामीजी आहेतच, मला वाटत नाही ते गेले म्हणून। आपले मरण पाहिले न्या डोळा, तो भोगिला सोहळा आनंदाने। 1968 साली मी त्यांच्याकडे गेलो। त्यांना पाहता क्षणीच ज्ञानेश्वरी मूर्तिमंत, पुरा स्नेह पाधरे मागा काळची अक्षरे, कृपा आधी अवसरे शब्दपाशी, ही ओवी ज्ञानोबांनी त्यांना पाहूनच जवळ लिहिली असावी असे वाटते। अनेक गोष्टी केवळ कर्तव्य म्हणूनच त्यांनी केल्या। त्यांचे खरे लक्ष परमार्थाकडेच होते। पर्वताएवढे मोठमोठे दैवी गुण त्यांच्या अंगी बाणवलेले स्पष्ट दिसायचे त्यांच्या कृतीतून। अमानित्व। गोळवळकर गुरुजींचा जन्म 1905 सालचा तर स्वामीजींचा 1903 सालचा, हे एका लेखात लिहिलेले असावे का असे त्यांनी मला विचारले। तेव्हा वयाने सुद्धा आपण मोठे आहोत हे न दर्शविण्याचा अमानित्व हा गुण प्रकर्षाने जाणवला। प्रवचन करीत असताना लोक हार घालतात, नमस्कार करतात, ते स्वीकारावेत काय असे विचारले असता म्हणाले, आलेले हार स्वीकारून ते ज्ञानोबांना घालावे आणि नमस्कार सद्गुरूकडे पाठवून द्यावे। आपला नाथ संप्रदाय म्हणजे सगळे संप्रदाय, स्वयंभावात राहणे व जाणे हेच ध्येय। हे समोर ठेवून समर्थांचे आनंदवन भुवन तथा माऊलीचे अद्वैतबोध पाटण या पॅटर्नवर आपले इथे महाराष्ट्र भुवन व्हावे। अरविंदांनी आदर्शनगर क्वांडिचेरीला निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आपल्या मंडळाने माणूस घडवण्याचे कार्य अंगीकृत केलेले आहे। सात्विक प्रवृत्तीच्या माणसाला या जगात चैन पडत नाही, अशा माणसांना आपाशी धरून आपण असा समाज निर्माण करू। राजकारणातील मंत्र्यांनी सुद्धा शुद्ध होण्यासाठी इथे जावे व तसे झाल्याचे प्रमाणपत्र इथून घेऊन जावे। राजकारणात फ्रॉम टॉप टू बॉटम असलेले सर्वजण करत आहेत, म्हणून असा समाज निर्माण करायचा। त्याची कार्ये गीता ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे व्हावी। समाजाला सध्या बुरशी आलेली आहे। स्वामीजींनी जे सूत्र हाती घेतले तेच सूत्र आपले मंडळ चालवील। 5% लोक जर चांगल्या तऱ्हेने उभे राहिले तर हे होईल। म्हणून जास्तीत जास्त श्रम करून हे कार्य करूया। स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत। पुढील केंद्र शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 1991 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र। श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती या ओवीवरील सद्भक्त प्राध्यापक निराताई देशमुख यांच्या निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त सरलताई बाबर यांना प्रस्तावित अमृत महोत्सवाविषयी बोलायला सांगतात। त्यावर सरलताई स्वामीजींच्या प्रस्तावित अमृत महोत्सवामध्ये काय काय करता येईल या संबंधी बोलते आहेत। कनेरी संदेश या मासिकाचा विशेषांक काढता येईल काय? स्वामीजीवर विशेष वेद शक्ती आहे, त्या वेद शक्तीच्या संपर्कात जास्तीत जास्त साधकांना आणता येईल काय? दाता जब तेरे चरणों की धूल ही निल जाए तो हर एक की जिंदगी बदल जाए वगैरे। यानंतर स्वामीजी बोलतायत। सरलताई बोलायला लागली की स्वामीजी बाबत किती बोलावे असे तिला होऊन जात। असो, प्रस्तावित कार्यक्रमातील विविध उपक्रमाच्या खर्चासाठी पैसे लोक देतील, त्यातून छोट्या छोट्या बोध प्रसार करणाऱ्या पुस्तिका काढता येतील। 5 रुपये 7 रुपये किंवा 8 रुपये किमतीच्या असाव्यात, डिमांड पुष्कळ आहे। त्यासाठी 1 लाख रुपयाचा निधी उभारता येईल. आत्मभूत पाचन निर्माण करायचे आहे. लोक देहभावामुळे सुखदुःखाच्या घटांगड्या खात आहेत, त्याला कारण त्यांचे अशांत मन. वास्तविक भगवंताची प्राप्ती म्हणून व्हावी म्हणून भगवंताने हे मानवी शरीर दिले आहे याचा विसर करतो. येण्याची शरीरे शरीरा येणेश्वरे किंबहुना येर धारे चिरा पडे. तुकाराम महाराज जीवाला सावधानतेचा इशारा देतात की काळ फार झपाट्याने चाललेला आहे. कितीही चांगला प्रपंच झाला, अगदी राजाचा असला तरी मी प्रपंचात सुखी आहे असे म्हणणारा मायेचा लाभ कुणी भेटत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यातील गेलेला क्षण सोन्याच्या विटा देऊनही परत मिळत नाही. म्हणून प्रत्येक क्षण हरिचिंतन, तेही कल करे सो आज, आज करे सो अभि, याच चालू क्षणापासून. एक गृहस्थ समुद्र स्नानासाठी गेले, स्नानासाठी कपडे वगैरे काढले व समुद्रातही स्नानासाठी थांबले. लोक येत होते, स्नान करून जात होते. हे गृहस्थ मात्र स्नानाची पोज घेऊन प्रतीक्षा करीत थांबले. न राहून एका सज्जनाने त्यांना विचारले, कशाची वाट पाहताय, स्नान करून घ्या ना. ते म्हणाले, या लाटा येतात मी जातात, त्या थांबण्याची मी वाट पाहतोय. समुद्राच्या लाटा थांबल्यावर मी स्नान करीन हे म्हणणे जेवढे हास्यास्पद, तेवढेच प्रपंचातून वेळ मिळाल्यावर मी परमार्थ करीन असे म्हणणे हास्यास्पदच आहे. म्हणून आपला संसार प्रपंच करून आपल्याबरोबर आणखी 4 जणांना या केंद्रात आणणे, जिद्दीने या कार्याला लागले पाहिजे. 3 महिन्यातून पत्रिका काढूया, ती समाजापर्यंत पोहोचून अंधकार घालवून टाकूया. सावरकरांच्या 75व्या वाढदिवसाला एसएन जोशी आले होते. शिवाजी महाराजांनी जिद्दीने मावळातले लोक जमवले व यशस्वी झाले. लोकमान्य टिळक 1906 ते 1930 ब्रिटिशांची पोलादी चौकट होती. अनुकूलता काहीच नसतानाही टिळकांनी बाणेदार कार्य करून दाखवले. आपल्याजवळ जागा आहे, पैसा आहे, माणसं आहेत, 5% लोकांपर्यंत परमार्थ पोहोचवायचा आहे. पुण्यातून 1 लाख लोक आणणार आहेत. प्रामाणिक उदार शांत जीवन घडवायचे आहे. स्वार्थ टाकून दिला की परमार्थ होऊ शकतो हे सांगायचे आहे. त्यासाठी छोट्या छोट्या पुस्तिका काढायची. आपल्या या कार्याकडे साऱ्या संतांचे लक्ष आहे. एकदा अनंतराव धुंडा महाराजांच्या चिरंजीवाबरोबर पारमार्थिक चर्चा करताना म्हणाले, ते मला सांगण्यात आले. ते असे म्हणाले होते, परमार्थ पाहायचा असेल तर तो बाळासाहेब वाकडे यांच्याकडे जाऊन पाह. एकदा अण्णासाहेब कर्वे माझ्याकडे आले होते झोळी घेऊन. अल्पवर्गणी द्या म्हणाले, किती तर फक्त 4 आणे. मी 5 रुपये देत होतो, नाही घेतले. मोठे कार्य उभे केले. आपले मंडळ हे कार्य करीतच आहे. हे जे उत्तम तरुण तरुणी युवा कार्यकर्ती मंडळी आहेत, आपण 1 ऑक्टोबर 1991 ते 30 नोव्हेंबर 1992 सबंध वर्षभर मोठ्या वक्त्यांची भाषणे व्याख्याने व इतर कार्यक्रम आयोजित करूया. आता मला बरीच ताकद आलेली आहे. आपण पत्रकं काढू, ती कॉलनीत घरोघरी फिरून वाटूया. त्याचं नियोजन हा मकरंद व त्याची सहकारी मुलं करतील. हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले, पण स्वामीजींच्या या प्रभावी बोलण्यामुळे साधक श्रोतेही प्रभावित झाले. थोडक्यात सर्वांच्या बॅटच्या चार्ज झाल्या. स्वामीजी बाबतचा आदर आणि करावयाच्या कार्याबाबत उत्साह द्विगुणित झाला. हरी ओम तत्सत श्री गौ.
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजदेतयांची संगती, मजदेतयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बानाणी कंटाळा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांचिये पायी, उगाच संतांचिये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी अणगा विठोबा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तुम्ही आम्ही पिडो जेणे, तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने, बैसलो धरणे, बैसलो धरणे, हका देत दाराशी, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तुका म्हणे याया बोला, तुका म्हणे याया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माझा अवभेरा, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी अणगा विठोबा, तुझी अणगा विठोबा, तुझी अणगा विठोबा, तुझी अणगा विठोबा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम।
एखाद्या कठीण प्रसंगी संकटात सापडले असता जर मनोभावे सद्गुरूंची करुणा भाकली, प्रार्थना केली, तर सद्गुरु संकटातून बाहेर काढतात का? कंसात आहे जसे श्री अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात किंवा काही संतांच्या चरित्रात उल्लेख आहेत,
म्हणजे शिष्याने अशी अपेक्षा धरू नये हे मान्य आहे, पण खरोखरच एखाद्याने विश्वासाने प्रार्थना केली तर ती सद्गुरूंपर्यंत पोहोचते का? व ते लौकिक जीवनात त्या संकटात मदत करतात का? म्हणजे आशीर्वादाने, असं म्हटलेलं आहे. बघा प्रश्न कसा आहे. आपण संकटात सापडलं याची जाणीव प्रत्येक क्षणाला पाहिजे आणि प्रत्येक क्षणालाच सद्गुरूंना प्रार्थना करायला पाहिजे. आता या क्षणाला तुम्ही संकटात नाही असं तुम्ही समजता की काय? तुमच्या मुलीचं लग्न ठरत नसेल तेव्हा तुम्हाला संकट वाटत. ऑफिसमध्ये समज गैरसमज निर्माण झाले की तुम्हाला संकट वाटत. घरात सासू सून अशांत वातावरण निर्माण झालं की मग तुम्हाला संकट वाटत. आजारपण निर्माण झालं म्हणजे तुम्हाला संकट वाटत आणि आता तुम्ही संकटात नाही असं तुम्ही समजता. आपल्या पाठीमागं काळ लागलेला आहे याची जाणीव आपल्याला पाहिजे. आपण संकटातच आहोत. गृहित्वैव केशेषु मृत्यूनाम असंच म्हटलेलं आहे. मृत्यूनी शेंडी पकडलेलीच आहे. आपल्याला जाणीव नाहीये का संकटाची? आपण निवांत आणि निर्धास्त आहोत असं आपल्या स्वतःला मानतो आहोत का? आपली देहबुद्धी हे आपल्याला संकटासारखं वाटत नाहीये का? सतत अनुसंधान राहत नाहीये ही गोष्ट आपल्याला संकटासारखी वाटत नसावी. आपलं ध्यान चांगलं होत नाहीये ही गोष्ट आपल्याला संकटासारखी वाटत नसावी. मनोभावे सद्गुरूंची करुणा रोज भाकायची आहे. आपण संकटातच सापडलेले आहोत. मला माहितीये की प्रश्न जेव्हा विचारलेला आहे तेव्हा सांसारिक संकटाबद्दलच विचारलेला आहे हे मला माहित आहे. आणि सांसारिक संकट आल्यावर सद्गुरूंची करुणा भाकायची का असं विचारत नाहीयेत. तर विचारू नये याची कल्पना आहे असं म्हणतायत. हे विचारू नये याची कल्पना आहे ते असं म्हणतायत. शिष्याने अशी अपेक्षा धरू नये हे मान्य आहे, पण सद्गुरू तसं करतात का असं विचारलेलं आहे. बुद्धिमान प्रश्न आहे. आपण संकटात सापडलेले आहोत हे लक्षात घ्या आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खरच कृपेची आवश्यकता आहे हेही लक्षात घ्या. आपले संपूर्ण प्रयत्नही आवश्यक आहेत हे लक्षात घ्या. पारमार्थिक अंगाने जर पाहायचं झालं तर आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे अंतिम ध्येय ते देह ठेवेपर्यंत आपण निश्चित गाठू शकू की ते जमणार नाही. आणि ते जर जमणार नसेल असं आपल्याला वाटत असेल तर निश्चित आपण संकटात आहोत. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथींचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे, अशा भावनेमध्ये जर आपण असू, सोहम हंसहा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. आपण सदृढ धरलेलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल, ज्या क्षणाला आपण तशा भावनेने निर्धास्त किंवा निशंक असू त्या क्षणाला आपल्याजवळ ते संकट नाही असं समजायला काही हरकत नाही. त्या क्षणाला आपण निश्चिंत आहोत. ज्या क्षणाला आत्मबोध आहे त्या क्षणाला आपण निश्चिंत आहोत आणि कोणत्याही आपण संकटात नाही. थोडा मला आवाज वर पाहिजे. त्या क्षणाला आपल्याला काही अडचण नाही. ज्या क्षणाला तुम्ही ध्यानामध्ये निस्तरंगता अनुभवता, जो द्रष्टा आहे विचारांचा, त्या द्रष्ट्याला क्षणमात्र स्वरूपबोध वारंवार होतो आहे. क्षण क्षण आत्मप्रचिती वारंवार तो साधतो आहे. त्या क्षणाला आपण कोणत्याही संकटात नाही. या वेळा जर सोडल्या तर देहबुद्धीवर असण्याच्या वेळा या संकटाच्याच आहेत. ज्या क्षणाला आपल्याला परमात्म्याचा बोध आहे त्या क्षणाला आपण कोणत्याच संकटात नाही. पण तो बोध नाही तेव्हा आपल्या जीवनात राम नाही. मारुतीरायांनी त्या सीतामाईंनी दिलेला काय अनमोल का पृथ्वीमोल काय म्हणतात रत्नांचा हार, एक एक रत्न तोडून पाहिलं याच्यात राम नाही म्हणून तो हार फेकून दिला. ते एक एक रत्न म्हणजे समजा की आपल्या मुलावरचं प्रेम, आपल्या घरावरचं प्रेम, आपल्या नातवांवरचं प्रेम, आपल्या पत्नीवरचं प्रेम, आपल्या पतीवरचं प्रेम, हे ते एक एक रत्न आहे. तोडून पहा. त्याच्यात जर राम असेल तर मग ते रत्न जवळ ठेवा. जर ते नसेल आणि तुमच्या असं लक्षात येईल की या कशात तसा राम नाही, मात्र जर परमात्मबोध अखंड असेल संसार करत असताना, आता गृहादिका अघवे हे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. जगामध्ये अडचण नाहीये, अडचण आपल्यामध्ये आहे. आपण जर निसंग झालो तर घर ही अडचण नाहीये, पत्नी ही अडचण नाहीये, पती अडचण नाहीये, मुलं अडचण नाहीयेत, संपत्ती देखील अडचण नाहीये. आपण संकटात नाहीये. शुक आणि जनकांची अशी गोष्ट आहे की व्यासांनी आपल्या मुलाला म्हणजे शुकाला जनकांकडे बोध होण्यासाठी म्हणून, उपदेश घेण्यासाठी म्हणून पाठवलं आणि शुक व्यासांच्या घरी राहत होते. शुक जनकांच्या घरी राहत होते राजवाड्यामध्ये, जिथं शृंगार होता, जिथं विलास होता, जिथं सुवर्ण मंचक होते, जिथं खाणं पिणं मौज मजा अशा सगळ्या गोष्टी होत्या. एके दिवशी जनक आणि शुकाचार्य स्नानाला नदीवर गेलेले असताना राजवाड्याला आग लागलेली शुकाचार्यांनी आणि जनकांनी पाहिली. तर जनक जागेवरच उभे होते आणि शुक घाई गर्दी करून पळायच्या बेतात होते, निघाले. जनक म्हणाले की कुठं निघाला? ते म्हणाले की कफनी लंगोटी राहिली, तीही या राजवाड्याबरोबर जळून जाईल. तेव्हा जनक म्हणाले की सगळा राजवाडा जरी जळून गेला तरी माझं काहीच जळत नाही. जनक संकटात नाहीयेत, शुक संकटात आहेत. त्यामुळे एक लंगोटी जरी असेल तरी देखील तुमचा संग तुम्हाला बाधक आहे आणि राजवाडा जरी असेल तरी तुमचा संग तुम्हाला बाधक नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली, देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. एवढंच नव्हे तर भगवंतांनी जनकांचा हवाला दिला. त्यामुळे जे आपलं संकट आहे ते संकट आत्मबोध टिकत नाही हे आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हाक मारली तर सद्गुरू, एवढंच नव्हे तर सद्गुरू कृपेनेच ते मिळतं. हाक मारायलाच पाहिजे, हाक मारायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याच कृपेने हे मिळणार आहे असा विश्वास धरायला पाहिजे आणि ते सांगतील तसा प्रयत्नही करायला पाहिजे. याच्यातून ते अंडरस्टँडिंग निर्माण होतं. केवळ सद्गुरू देतात का तर साधनाही करायला पाहिजे. केवळ साधनेनी मिळेल का तर सद्गुरु कृपेने मिळेल हे नीट समजून घ्यायला पाहिजे. तर सद्गुरूंना हाक मारावी, त्यांची प्रार्थना करावी, सद्गुरु संकटातून बाहेर काढतात. आता इथं ज्या प्रकारची संकट दिलेली आहेत त्या संकटांचं बघू. मनोभावाने सद्गुरूंची करुणा रोज भाकली जाते, लक्षात घ्या, सर्व ठिकाणी भाकली जाते. अक्कलकोट स्वामींची तर फार भाकली जाते. इथं जे लिहिलंय अक्कलकोट स्वामींचं, साईबाबांची खूप करुणा भाकली जाते, तिरुपती बालाजीची प्रचंड भाकली जाते. काही देव तर तुम्हाला द्यायलाच बसलेत, जसे अक्कलकोट स्वामी, साईबाबा, गजानन बाबा, गजानन महाराज, आणि अशा प्रकारच्या वार्ता तर सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात प्रसृत झालेल्या आहेत की हे देणारेच आहेत, तुम्ही हात मारा आणि मागा, मिळतच आहे. यांना हे मान्य आहे की शिष्यांनी अपेक्षा धरू नये, हे मान्य आहे, पण ते देतात का याच्याबद्दल फार कुतूहल आहे. मी सांगतो ते देतात, मारा हात त्यांना, संसारातला हवंय ना, मारा, करून तर बघा. मिळेल. भगवान येशू एकदा, त्यांच्या चरित्रात असं घडलं, त्यांनी केलं नाही असं ते म्हणतात, पण त्यांच्या चरित्रात असं घडलं की जाता जाता एक अत्यंत अपंग मनुष्य त्याला हात लावला, त्यांनी मोठ्या करुणेने, तर तो उत्तम झाला, त्याचे पाय सुदृढ झाले, चालायला योग्य तो झाला. जाता जाता एकाला ऐकू येत नव्हतं, त्याला स्पर्श केला करुणेनी तर त्याला ऐकू यायला लागला. जाता जाता एक अंध होता, त्याला स्पर्श केला तर त्याला दृष्टी आली. आणि जाता जाता एक दरिद्री होता, करुणेनी त्याला स्पर्श केला तर तो धनवान झाला, कालांतराने धनवान झाला. आणि याबाबत येशूंची कीर्ती सगळीकडे पसरली देखील. येशू त्यांच्या जवळच्या भक्तांना म्हणाले की मला त्या गावात परत एकदा जायचंय, कारण आता मी जिथं जिथं जातो तिथं तिथं माझा स्पर्श व्हावा म्हणून लोक प्रयत्न करतात. इतक्या करुणेनी कोणाला त्याच्या दुःखाबद्दल स्पर्श करावा का हे मला पाहायचंय, म्हणजे मग मी प्रत्येक ठिकाणी स्पर्श करेन. पण आधी मला त्या गावात जायचंय ज्याला मी करुणेनी स्पर्श केला आणि ज्याला चालायला यायला लागलं, तो आपल्या पायांचा आता उपयोग कसा करतोय हे मला पाहायचंय. ज्याला डोळे आले, दृष्टी आली, तो आता आपल्या दृष्टीचा उपयोग कसा करतोय हे पाहायचंय. जे माझी करामत आहे तर त्या करामतीने जे काही घडतंय त्याचं पुढं काय होतं हे मला पाहायचंय. ज्याला ऐकू यायला लागलं तो काय ऐकतोय हे मला पाहायचंय. आणि ज्याला संपत्ती मिळाली आहे तो त्या संपत्तीचं काय करतोय, त्या संपत्तीच्या योगाने काय काय प्रताप करतोय, किती धर्म कार्य करतोय हे मला पाहायचंय. तसं एकदा पाहिलं की मग मलाही अंदाज येईल आणि या गोष्टी मोठ्या करुणेने आपण कराव्यात अशी स्फूर्ती माझ्या ठिकाणी निर्माण होईल. आणि येशू खरोखरच त्या गावी गेले आणि याच्यापैकी कोणीही येशूंची कसलीही अपेक्षा पुरी केली नाही. अपात्री दान केल्यामुळं, अपात्री उपकार केल्यामुळं त्याची मनोवृत्ती थोडीच बदलणार आहे. तुमच्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर तुम्ही नातू व्हावा म्हणून अक्कलकोट स्वामींना प्रार्थना कराल, ते देणार आहेत. मी सांगतो की ते देणारे देव आहेत, करा. पण आपण खऱ्या अडचणीत कुठं आहोत हे तर तुम्हाला समजतंय की नाही, ते देणार आहेत का असा प्रश्न आहे. मी अभाविकपणे असं तुम्हाला सांगणार नाही की ते देत नाहीत. ज्याला करायचं त्यांनी करावं, एवढं जप करतंय अजून याच्यातले काही लोक समाविष्ट झाले तर काय काय फरक पडतो? हे होतं हे मला माहिती आहे, स्वामींच्या बाबत काही चमत्कार झालेले आहेत माधवनाथांच्या बाबत, पण ते पुढे येऊ नयेत अशी त्यांची इच्छा होती. याच कारण ते म्हणत असत की ते मी केले नाहीत, ते आपले आपण घडले, त्यामुळे त्याच्याविषयी काही बोललं जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. माझ्या असं लक्षात येतं की माझ्या अवतीभोवती देखील काही कोणी काही येऊन सांगतं, पण ते पुढे येऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. कारण इथं मी माझ्यामुळे चमत्कार घडतात असं प्रसृत व्हावं असं मला वाटत नाही, मनापासून वाटत नाहीतर मग तशी मंडळी एकदा सुरू झाली की मग तुम्ही मला हवे असलेले कधी गडप व्हाल सांगता येत नाही, तुम्ही येणार नाही, मला हवी असलेली मंडळी येणार नाही. साईबाबांच्या जीवनात असं झालं की दादासाहेब खापर्ड्यांना साईबाबा म्हणाले की मला या लोकांचा फार त्रास होतो. दादासाहेब किती 3 महिने मला वाटतं साईबाबांच्या दादासाहेबांच्या मागे पोलिसांचा आणि गुप्तहेरांचा ससेमेरा लागला. त्यांनी लोकमान्य टिळकांची केस लंडनमध्ये लढवली, त्याच्याकरता मोठी वर्गणी जमा केली, टिळकांना जी 6 वर्षाची शिक्षा झाली ती अन्यायी आहे आणि त्याच्याकरता त्यांनी लंडनच्या कोर्टात अपील केलं. केस चालली, अतिशय उत्तम युक्तिवाद झाले, पण न्यायालय सरकारला विकलेलं होतं. टिळक निर्दोषच होते, कायद्याच्या कचाट्यात बसत नव्हते, पण भारत सरकारची अशी इच्छा होती की हा माणूस 6 वर्ष तरी अडकला पाहिजे. त्यामुळे तोडगा म्हणून लंडनच्या कोर्टाने असा निर्णय दिला की भारतात चाललेली केस इथं आम्ही निकाल देऊ शकत नाही. पण नंतर हे टिळक भक्त आहेत म्हणून दादासाहेबांच्याच मागे ससेमेरा लागला. तेव्हा दादासाहेब 3 महिने शिर्डीला येऊन राहिले. त्या याच्यात साईबाबा दादासाहेबांना असं म्हणतात की मला या सगळ्या लोकांचा फार त्रास होतो, सगळे माझ्याकडे येतात त्या अपेक्षेने, माझ्याकडे काही मिळतं या भावनेने, आणि मला जे करायचं आहे मला जे सांगायचं आहे तर त्याच्यात कोणाला रस नाही असं दिसतं. मला असं वाटतं की मी माझ्या गावाला परत जावं आणि थोड्याच दिवसात मी तसा निर्णय घेईन देखील. त्यांनी तो घेतला नाही हे खरंय, ते शिर्डीतच राहिले. मला स्वामीजींनी काय सांगितलं ते सांगतो. एकदा असं झालं की माझा एक सहकारी महावेश्वरकर म्हणून, त्याला तोंडाचा कॅन्सर झालेला होता आणि सूर्य हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं. जुना सहकारी असल्यामुळे थोडं प्रेमही होतं. मी माझ्याच बँकेतल्या एका सहकाऱ्याबरोबर तिथं गेलो, त्याची अवस्था मला पाहावे ना म्हणून अतिशय करुणेने मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रार्थना केली. आणि घडलं असं की त्याच्या गावी मृत्युंजय महामंत्राचा जप त्याच्या ऑपरेशन निमित्त असा आणि 8 दिवस करायचं ठरवलेलं होतं, तर त्याला तो जप घडाघडा ऐकू यायला लागला. 1 तास 1.5 तास त्याला तो जप ऐकू येत होता. तो त्या ऑपरेशन मधून बरा झाला आणि बाहेर पडला. हे काय झालं कोण जाणे, पण माझ्या त्या बँकेतल्या सहकाऱ्यांनी ते स्वामीजींच्या कानावर घातलं. आणि मग मी गेल्यानंतर स्वामीजींकडं, स्वामीजींनी चौकशी केली म्हणून मीही स्वामीजींना सांगितलं. तर स्वामीजी म्हणाले की तुझ्या ठिकाणी अशा प्रकारच्या ईश्वरी शक्तीचा प्रादुर्भाव आहे किंवा येईल, क्वचित तो लक्षात देखील येईल कोणाच्या, पण हे करू नकोस असं स्वामीजी मला म्हणाले. मी तो बरा व्हावा म्हणूनही हात ठेवला नाही, अतिशय करुणेनी खूप प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. स्वामीजी म्हणाले संसाराला मर्यादाच आहे आणि कुणाचाही जरी संसार झाला तरी देखील त्याच्याकरता परमेश्वराला साकडं घालायचं काही कारण नाही. स्वतःचा देखील आपण निस्संग असावं असं मला म्हणाले. तर मी स्वामीजींना म्हटलं की मला कल्पना नव्हती, खूप प्रेमाने मी त्याला स्पर्श केला, मला खूप करुणा वाटली त्याच्याबद्दल. आणि मग नंतर असं झालं की ते विद्रूप दिसायला लागलं, ते हाड एक हाडच नव्हतं इथं, त्यामुळं एका बाजूचा जबडा पूर्ण आत गेलेला तो अतिशय विद्रूप दिसायचा. त्यांनी परत ऑपरेशन करायचं ठरवलं, त्याला कोणी असं सांगितलं की इथं हाड बसून मिळेल, प्लास्टिक सर्जरी करूया आपण. तो माल सांगायला आला की मकरन, तो माल मकरन म्हणायचा. ते इनलॅक बुधानी मध्ये मी ऑपरेशन करणार आहे तर तू तिथे ये. दरम्यानच्या काळात ही सगळी गोष्ट होऊन घडलेली गेलेली होती. तो अशाळभूत होता. मी त्याला पाहायला गेलो आणि तो सारखा खुणावत होता की माझ्या कपाळावर हात ठेव. असा कपाळावर हात ठेवून मुद्दामून जर मी ते केलं तर ते अहंतच जमा होईल. मलाही माहित होतं की मला हे करायचं नाहीये, अशा प्रकारे काही करायचं नाहीये. नंतर तो त्या ऑपरेशन मधून वाचला नाही, तो गेला. पण हे होतं असं तुम्हाला समजून उपयोग काय? प्रश्न तर आहे की सद्गुरू असं करतात का, अक्कलकोट स्वामी असं करतात? तर काय तुमची एक मागणी झाल्यावर दुसरी मागणी तयार आहे, दुसरी झाल्यावर तिसरी, आणि सगळ्या संसाराचा शेवटी रिझल्ट काय? असं असल्यामुळं लौकिक जीवनात संत करुणेनी, काही काही संत मात्र लौकिक जीवनात करुणेनी मदत करतात. स्वामीजींसारखे कोणी होते की ते म्हणाले की असं काही करायचं नाही. तुकाराम महाराजांचं एक वचन स्वामीजींनी मला ऐकवलं. स्वामीजी असं म्हणाले की न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाणी मज उपदेशी, आणिक इतरासी तेची सांगे. हेच खरं. त्यामुळं होतो असा उपयोग होतो जर संतांनी केलं तर, त्यांनी करुणेनी केलं तर, करताना त्यांनी त्यांच्या ठिकाणी सर सहा कोणी कोणी जर अशा प्रकारे काही चमत्कार घडला तर मी केला असं समजला तर परत होत नाही. हे फार नाजूक क्रिटिकल अशी गोष्ट आहे. ते करतच नसतात, त्यांच्या माध्यमातून कोणती तरी शक्ती काम करत असते आणि सहसा ते हे काही करतच नाही. आणि त्यांनी करू नये असं अनेक सद्गुरूंचं मत आहे. आणि काही काही करताना दिसतात, जे करताना दिसतात त्यांच्याकडे मागा, मागायचं असेल तर. पण न मागितलेलं चांगलं असं मी तुम्हाला सांगतो. या जीवनामध्ये, या जन्मामध्ये एकदा होऊनच जाऊन देत. काय भगवंताला आपल्याला सुखात ठेवायचंय, दुःखात ठेवायचंय, ते त्याला ठेवू देतच. आणि त्याही परिस्थितीत परमार्थ आपण त्याला करून दाखवूच. आपल्या देहबुद्धीवर आघात होण्यासाठी, आपली देहबुद्धी घालवण्यासाठीच ही गोष्ट आहे. देहबुद्धी कमी होण्यासाठी संकट आलेली असतात असं आपण धरून चालू. संकटांच्या डोळ्यात पाहू, त्यांना सामोरं जाऊ. त्यामुळे आपली जी दुर्दशा होईल तात्पुरती ती सहन करू. सुख येईल, चांगले क्षण जेव्हा येतील तर तेव्हा देखील जे होईल ते होईल, स्पृहा वाढू न देण्याचा प्रयत्न करू, कुठूनही देहबुद्धी न वाढेल याचीच आपण दक्षता घेऊ, असं मला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. संत असं करू शकतात की नाही आणि सद्गुरू असं करू शकतात की नाही, करू शकतात असं म्हटलं तरी देखील तुमच्याबाबत ते घडणार नाही. इथं त्या अपेक्षेने कोणी येऊ नये, हे सगळं सांगितल्यावरही मी सांगतो की त्या अपेक्षेने इथं कोणी येऊ नये, इथं ते होणार नाही. पण असं होतं, असं घडतं हेही दिसतं. एवढंच नव्हे तर संतांची जी चरित्र आहेत त्या चरित्रांमध्ये याच कथांना मग पुढे पुढे जास्त महत्व येतं. कित्येक संतांच्या चरित्रात त्यांनी चमत्कार केले हेच एवढंच त्यांचं चरित्र शिल्लक राहतं. जसे ते कोणी जादूगारच होते आणि चमत्काराकरताच जगत होते, अशी परिस्थिती नाहीये. तिसरा प्रश्न याच्यातला आहे, एक घेतलेला होता आधी, आज दुसरा घेतला. ध्यान केल्यानंतर काही तासांनी डोके दुखते, हे नॉर्मल आहे का काही चुकते आहे? ध्यान केल्यावर काही तासांनी डोके दुखते. कधी कधी असं होतं की ध्यान करताना आपण फार ताण देतो. कुठं कुठं ताण बसतो ते मी तुम्हाला सांगतो. डोळ्याला ताण बसतो आणि आपण आज्ञाचक्रापाशी डोळे तिरके करून पाहण्याचा प्रयत्न करतो, हा एक आपण ताण देत असतो. द्यायला नकोय. कानशिलांना ताण देत असतो, न कळत कानशिलांना ताण देऊन ध्यान करण्याची आपल्याला सवय लागते. कोणाकोणाला निष्कारण भुवयांना ताण देण्याची सवय लागते. पाहतात ध्यानाला बसलेले लोक आणि चांगल्या प्रकारे ध्यानाला बसलेली जी मंडळी आहेत त्यांचे किंचित अर्धोन्मिलित आणि वर गेलेले डोळे असे पाहतात आणि भुवया वर गेलेले दिसतात. ते सहज झालेलं असतं. पण हे जे सहज झालेलं असतं त्यावेळेला त्याचा त्रास होत नाही. पण ते पाहून जर कोणी भुवया वर करून बसला तर त्याचा ताण येतो. एवढंच नव्हे तर ज्याचं सहज होतं त्याला देखील चुकून प्रसंगवशात नेहमी नेहमी किंवा मधून अधून चांगलं ध्यान लागल्यावर भुवया वर जातात या कारणाकरता त्याला भुवया वर करण्याची सवय लागते. आणि जर तशी लागली तर मात्र ताण पडतो आणि ताण पडून डोकं दुखण्याची शक्यता असते. कोणाकोणाच्या कानशिलाला जसा ताण पडतो तसा हा मागचा भाग आहे. खांद्यापासून आक्रसून घेऊन मागचा भाग लहान मेंदूपर्यंत असा ताणून धरण्याची कोणाकोणाला चुकून सवय लागते. तेव्हा देखील डोक्याचा मागचा भाग दुखण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे ताण ध्यानामध्ये जर येत असतील तर तुम्ही लक्ष द्या आणि वारंवार नॉर्मल व्हा. वारंवार स्थिर सुखम अशाच प्रकारे तुम्हाला बसायचं आहे, स्थिर बसायचं आहे आणि ते शरीराला देखील सुखमय वाटलं पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे. असं बसत जेव्हा सहज होईल, भुवया वर जातील, तर ते जर सोडलं आणि चांगलं ध्यान झालेलं आहे, चांगलं ध्यान लागलेलं आहे आणि तुम्ही अशा ध्यानातून किंचित खाली आलात आणि विचारही सुरू व्हायला लागलेले आहेत, अशा वेळेला तुमच्या लक्षात यावं की आपण उगीच आता भुवया वर घेतल्यात, चांगल्या ध्यानाची स्थिती मोडली आणि भुवया मात्र सवयीनी वर घेतल्या, नॉर्मल बसावं, आपल्याला सावरावं. असं जर तुम्ही केलं तर मग ध्यानानंतर डोकं दुखणं जे आहे ते होणार नाही. त्यांनी कंसात असं लिहिलेलं होतं की आपल्याला योग्य वाटतील तेच प्रश्न सत्संगात घ्या. मी तिन्ही घेतले, याचं कारण तिन्ही प्रश्न चांगले होते. हे प्रश्न तिन्ही चांगले होते. आणि असं लिहिलेलं होतं की माझं नाव न सांगितलं तर बरं होईल. पण इथं नावच लिहिलेलं नाहीये. दुसरं म्हणजे मी कोणाचं नाव सत्संगात कधी सांगत नाही, तुम्ही लक्षात घ्या. प्रश्न तुमचा असला तरी सगळ्यांना त्याचा उपयोग होतो. प्रश्न चुकला असं तुम्ही समजू नका. प्रश्नाला उत्तर मिळतं तो चुकला म्हणून अथवा बरोबर आहे म्हणून उत्तर मिळतं असं नाही. आपण बरोबर असू प्रश्न विचारताना किंवा चुकलेले असू काही फारसं बिघडत नाही, आपल्याला उत्तर बरोबरच मिळेल. प्रश्न बरोबर जरी विचारला तरी उत्तरही बरोबरच मिळेल. प्रश्न चुकीचा जरी विचारला तरी आपल्याला जागेवर येणारच उत्तर मिळेल. त्यामुळे आपला प्रश्न बरोबर आहे अथवा चुकीचा आहे अथवा तुम्हाला तो योग्य वाटतो अथवा अयोग्य वाटतो याकरता सत्संग नसून तुम्हाला तो प्रश्न आहे म्हणून सत्संगाचा कार्यक्रम आहे हे लक्षात ठेवा. आणि निसंकोचपणाने तुम्ही विचारत राहा. याचं कारण म्हणजे तुम्ही निशंक होणं हे जास्त महत्वाचं आहे. आपण 10 मिनिटं राहिली आहेत, थोडं नाम घेऊ. मागच्या गुरुवारी सांगितलं तसं पुष्पाताई जवळेकरांना लागलेल्या सवयीप्रमाणे मीही 20-25 मिनिटं बोलायला सुरू केलं की आता जर मला लागत असतील तर मग पुढे जाणार सत्संगाची वेळ. आपण नाम घेऊ. सगळ्यांनी स्तब्ध शांत बसू. बघा शरीरावर कुठं ताण नको. मन निस्तरंग शांत. या क्षणाला कोणताही विकार नाही आपल्या ठिकाणी. आपल्याला काहीही हवं आहे असं नाही. आपण तृप्त आहोत. या क्षणाला सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा आपल्या हृदयात आहे. आत हृदयाकडे लक्ष देऊ. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री श्री राम जय राम जय जय राम हृदयाकडे लक्ष आहे आणि नामानंतर आपली आणि परमात्म्याची जीवाची आणि शिवाची परमात्म्याची एकरूपता होते आहे असा भाव आहे. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी राम राम प्रभु स्वामी जी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।